आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागा वरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबर देता। गोयच्या 7 उत्कृष्ट शिक्षकांक आज 5 सप्टेंबराक कला अकादमीन जावपी शिक्षक दीस सुवाळ्यान मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार भेटयतले। मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी हे पुरस्कार दितले। 5 सप्टेंबराक शिक्षक दीस मनयतात। भारताचे आदले राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हांच्या जयंती निमतान शिक्षकाविशी सन्मान उक्तावपा खातीर हो दीस मनयतात। हेच फाटभुयेर आज गोयच्या 8 शिक्षकांक मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार भेटयतले। मोपा पेडणेच्या सरकारी मुळावे शाळेचे शिक्षक महेश कशाळकार, पैंगीण काणकोणच्या सरकारी मुळावे शाळेची शिक्षिका प्रतिमा गांवकार, इब्रामपूर पेडणेच्या सातेरी विद्यामंदिर शाळेचे शिक्षक सुधीर नायक, सुर्ला दिवचलच्या रामनाथ नायक मेमोरियल सरकारी विद्यालयाच्या कला विषयाची शिक्षिका ज्योती सिनारी, माड्डोळ प्रियोळच्या एसएसएम स्वास्तिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिरीष कुमार आमशेकार, कुजीराच्या वसंतराव तेंपो उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिरीष भिडे आणि कोलवाळेच्या डॉ आंबेडकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल पारसेकार या शिक्षकांक आज भौमानित करतले। विद्यार्थ्यांक शिक्षणाबरोबरच सामान्य ज्ञान आणि व्यवहार ज्ञान लेगीत आसप तितलेच गरजेचे असे मत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांनी उक्तायला। ते काल साखळेच्या रवींद्र भवनात माटोळेच्या प्रदर्शनाचे उक्तावण केल्या उपरांत उलयताले। कितलेय शिक्षण झाले तरी सामान्य ज्ञान आणि व्यवहार ज्ञान हे असपाकूच जाय, त्याशिवाय समाजात जगप कठीण असे मुख्यमंत्र्यांनी म्हणले। विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीची मुख्यमंत्र्यांनी तोखणाय केली। यावेळी शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि हेर अधिकारी उपस्थित आशिल्ले। मुरगावचे आमदार संकल्प आमोणकार हांनी बायना दर्यावेळेक जाल्यार वास्कोचे आमदार दाजी साळकार हांनी काल खारीवाडो दर्यावेळेक भेट दिवन गणपती विसर्जनाच्या सुवातेची पळोवणी केली। बायना दर्यावेळेर मुरगावासयत वास्को आणि भारतीय नौदळ वस्तुकेंतल्या गणपती मूर्तींचे व्हड प्रमाणात विसर्जन जाता। दनपारा 3 ते राती उसरा मेरेन हे विसर्जन सुरू असता। आमदार आमोणकार हांनी येरादारी पुलिसाकडल्यान पार्कींग सुवातेची पळोवणी केली, तशेच जीवरक्षकांची व्हड प्रमाणात नियुक्ती करपाक लायल्या। वापरिल्ल्या फुलांचं व्यवस्थित रितीन विलो लावचो या खातीर खाशेली व्यवस्था करपाक लायल्या। यावेळार पालवी जिल्हाधिकारी भगवान करमली, मामलेदार आणि हेर सरकारी अधिकारी हजर आशिल्ले। बाणस्तारी पुर्तुगीज काळासावन भरपी चवथीचा बाजार अंदू काल 4 सप्टेंबराक भरला। हो बाजार आज 5 सप्टेंबराकूय आसतलो। त्यांना वेपारी बाजारात येऊपी गिरायकांनी सहकार्य करचे असं उलो या बाजाराची माहिती दितना बोम आडकोणचे सरपंच दामोदर नायक हांनी मारला। यावेळ पंचायत वांगडी तशेच आदले सरपंच सुनील भोमकार, आजम खान हजर आशिल्ले। चवथीक लागपी सामान घेवपा खातीर गोयच्या खाची कोनशांतल्यान लोक या बाजाराक भेट दितात। ताका लागून गोयांत फामाद आशिल्ल्या बाजाराची चवथीचो बाजार म्हण एक नामना आसा। या बाजारांत येवपी लोकांनी आपली वाहनां योग्य तरेन लावन सहकार्य करचे असं उलो सरपंच दामोदर नायक हांनी मारला। कुटपण जेतीवेल्या कामगारांची भलायकी अचकीत बरी ना जावन या वाठारांत डेंगी दुयेंसाचे दुयेंती सापडल्या। ते खातीर दक्षिण गोय जिल्हाधिकारी कार्यालयान बसका घेवन सोमाराक कुटपण जेटीचेर जोड पळोवणी करपाचे थारायला। ह्या शिवाय कामगारांची योग्य नोंद दवरप, तांकां नितळ उदक पिवपा खातीर उपलब्ध करून दिवप या विषयांचेर बसकेन चर्चा जाली। बोट धन्यांनी कामगारां खातीर गरजेच्या सुविधांची सोय करपाची गरज या वेळार उक्तायली। दक्षिण गोय जिल्हाधिकारी कार्यालयान कुटपण जेटी संदर्भात उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे हांच्या हजेरेंत ही बसका झाली। कोकणीचे महत्व दिसान दीस वाढत असा। कोकणी भाषेचे गिन्यान सरकारी अधिकाऱ्यांक अनिवार्य झाला। कोकणी अणकाराक वाढती मागणी असा, त्या खातीर विद्यार्थ्यांनी गंभीरतायेन कोकणीचे अध्ययन करूंक जाय असे उलोवप मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांनी साखळे केले। ते 38व्या शंकर बाणारी यादस्तीक सुवाळ्यांत उलयताले। या सुवाळ्यांत साखळेचे आदले नगराध्यक्ष आणि समाजसेवक धर्मेश सगलानी हांचो मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी भोवमान झालो। मानाचे सोयरे नितीन कुंकळकार हांनी माहिती आणि तंत्रगिन्यान हांचे महत्व विद्यार्थ्यांक सांगले। आणि इतल्यांनी प्रादेशिक खबरो सोपल्यो।